सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे. MH 93.5 मध्ये आज आपल्या सोबत गेस्ट आहेत रिअल लाईफ फुनसुख वांगडू. हम जिनको कह सकते हैं वो आज हमारे साथ है. त्यांनी एक अशा प्रकारचं ओवन तयार केलंय की जे व्हायरसेस किल करतं. आता कोरोनाच्या काळामध्ये कसं आपण बाहेरून घेऊन आलेल्या वस्तू ज्या आहेत त्या हात लावत नाही, त्याला असं पाण्यात भिजवून ठेवतो, भाजीपाला वगैरे जे असेल ते. सो याच्यावरती सोल्युशन म्हणून हे त्यांनी ओवन क्रिएट केलं आहे, जे अगदी 4 ते 5 मिनिटात सगळं निर्जंतुकीकरण जे आपण म्हणतो ना तसं करतं. सो तुमचं हे जे ओवन आहे मला सांगा की कशा पद्धतीने हे ऍक्च्युअली काम करतं.
तर ह्याच्यात आपण जी युव्ही लाईट वापरली आहे ना ती युव्हीसी लाईट म्हणून आहे. ती लाईट आहे त्याच्यामध्ये आपण 254 नॅनोमीटरची ही लाईट आहे, म्हणजे जसं वेव्हलेंथ आहे ती.
अच्छा.
त्या वेव्हलेंथची जर लाईट आपल्या कुठल्याही कॉन्टॅक्ट मध्ये आली ना म्हणजे वस्तूच्या, तर त्याच्यावर सरफेस ते डिसइन्फेक्ट करते. ती कशी करते तर ती जी लाईट जी असते ती त्याच्यावर पडल्यावरती त्याचं जे व्हायरसचं जे आरएनए असतं, आता आपण जे आहे ते सिंगल स्टँडर्ड आरएनए वरती ते व्हायरस पडलं ना म्हणजे लाईट पडली ना त्या व्हायरसवर, तर ते व्हायरस तुटतं. म्हणजे त्याचं आरएनए जे असतं त्याच्यात म्युटेशन येत आणि त्याच्यामुळे तो व्हायरस जो असतो तो रिप्रोड्यूस नाही करू शकत, आणि अशा पद्धतीने आपण डिसइन्फेक्ट करतो.
किती बजेट पर्यंत तुम्हाला काय काय त्या गोष्टी लागल्या आणि काय बजेट लागलं तुम्हाला बनवायला?
साधारणतः आपल्याकडे 2 प्रोडक्ट आहेत, एक विथ ग्लास आहे आणि एक विदाउट ग्लास आहे. तर साधारणतः जो आपला विथ ग्लास आहे तो जातो 6,000 आणि जो विदाउट ग्लास आहे तो जातो 5,000 पर्यंत.
थोडी देर के बाद लौट कर आती हूँ, पूछेंगे इनसे और डिटेल इसी के बारे में, इनके ओवन के बारे में. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.